तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी गजेंद्र अहिरे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन. तुम्ही जेव्हा ठरवलं की मी डिरेक्टर होणार, तुम्ही हे डिसिजन कधी घेतलं आणि तुमच्या मनावर कुठल्या फिल्मचा परिणाम झाला?
6वी 7वीत असताना शशी कपूर आणि शबाना आझमीचं स्लो मोशन मधलं एक गाणं, आय थिंक एक डाल पे तोता बोले एक डाल पे मैना, आणि मग दुसरं मैं फकीरे की रानी हो गई, तोता मैना की कहाणी, तो पुरानी पुरानी हो गई, ही दोन गाणी बॅक टू बॅक मी बघितलं. तर शबाना आझमीला स्लो मोशन मध्ये धावताना केस उडताना बघितलं आणि म्हटलं मला हे करायचंय, मग हे कसं करता येईल याचा मग शोध सुरू केला. मग मला तेव्हाच कळलं की FTI नावाची पुण्यात संस्था, तिकडे जाऊन शिकलं की असं हे करता येतं वगैरे वगैरे. मग तसं हे घेतलं. 9वीत असताना मी प्यासा पाहिला चुकून TV वरती. प्यासा बघितल्या मला वाटलं मला ते नाही, मला हे करायचंय, मला असं काहीतरी करायचं, कारण ते भिडलंच सॉलिड. मग तशा पद्धतीने ते आपोआपच झालं. मग जगत कुमार सर भेटल्यानंतर ते इंटेन्सिटी काय हे झालं. मग अरुण साधू भेटल्यानंतर अजूनच वेगळं व्हायला लागलं. मग सगळंच जसं जसं मग मराठी लिटरेचरमध्ये आलं तर दिशा मिळत गेली. मग मी विमलराय बघून काढला खा. मग मी रुईया फिल्म सोसायटीचा सेक्रेटरी होतो, रुईया फिल्म सोसायटी चालवायचो मी. त्यामुळे मग त्यावेळेला मी उमरावजान वगैरे आणले, मग गॉन विथ द विंड वगैरे आणला, तो दाखवला मुलांना, आणि असं करून मग जागतिक सिनेमाचा एक प्रवाह आहे वेगळा तोच कळला. मग माझा एक मित्र होता सतीश नांदगावकर, त्याचे वडील सुधीर नांदगावकर निघाले डायरेक्ट. सुधीर नांदगावकर हे प्रभात फिल्म सोसायटी चालवायचे. मग त्यांचा हात धरून तिकडे गेलो, त्यातून मला नेवाळकरांची ओळख झाली, विनय नेवाळकर, त्यांची ट्रॉयका फिल्म. त्यांनी दोन सॉलिड पिक्चर केले होते, एक शापित आणि दुसरा पुढचं पाऊल, राजदत्तांनी डिरेक्ट केलेले होते. त्यांच्या ऑफिसमध्ये मला नोकरी लागली, तिथे मी हे होतो ऑफिस बॉय म्हणून काम करतो. तेव्हा जागतिक मराठी परिषदेचं काम चालू होतं, तर त्या कामामध्ये ते सगळं सॉर्टिंग आउट करायला, चहा बिया द्यायला, भजी आणायला वगैरे वगैरे असं सगळं मी काम करायला लागलो होणार
ऑफिस बॉय.
हा, तर तिथे एक से एक स्टॉलवर्ड लोक मी आलेली बघितले, म्हणजे जब्बार पटेल आणि कोण मोठी मोठी जी नावं ऐकली ती सगळी माणसं सहज यायची आणि जायची. शांताराम पवार किंवा ते किरण शांताराम, राजदत्त, ते किती मोठे असेल. त्यांनी जी लिस्ट ह्या परिषदेत ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये ज्या लोकांची नावं आहेत ना त्यात माझं पण नाव लिहिलेलं आहे, त्या पुस्तकात आहे ते नाव. एवढी मोठी माणसं मला त्यावेळेला मिळाली. ही माणसं कशी वागतात, कसं करतात, कसं बोलतात, काय होतं, याचं माझं सॉलिड ट्रेनिंग तिथे झालं त्या दिवसांमध्ये.
तुमची कुठली फॅन मोमेंट आहे का, की तुम्हाला कोणाचं कॉम्प्लिमेंट मिळालं?
मला ना सासवडला एक मुलगा भेटला कडक कपड्यामधला, असे खूप लोक वेगळ्या ठिकाणी भेटले, पण हा किस्सा मला इन्स्पायर करून गेलाय. तो मुलगा असा क्रू कट केलेला होता, शर्ट इन केलेला होता, सडसडीत उंच मुलगा होता, आणि तो धावत आला तिकडनं सर, आणि त्याने मला ना सॅल्यूट केला असं कडक उभा राहून. तर मी बघत राहिलो, काय रे म्हटलं, तर तो त्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाल, सर मी असाच भटकत होतो, मला रस्ता सापडत नव्हता, विस्कटलेलो होतो, आणि तुमचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला, त्यात तुम्ही जे काय बोललात ते मी फॉलो केलं. मी UPSC कम्प्लीट केलं, मला IPS मध्ये मी आता सिलेक्ट झालोय, आणि काहीतरी जिल्ह्याचं नाव घेतलं, तिथला तो DCP काहीतरी खूप आय थिंक खूप मोठ्या पोस्टवरती रँकवरती तो होता, आणि ते जॉईन करायला चाललोय, आणि आज तुम्ही मला भेटलात, दिसलात त्या सासवडला, तो ST पकडून चालला होता, आणि मी बघत राहिलो. तर म्हटलं, सगळं तुमचं क्रेडिट आहे सर, तुम्ही त्या दिवशी तो इंटरव्ह्यू पाहिला नसतं तर मला रस्ताच सापडला नसता, आणि तो गळागळा रडला. असं सगळं झालं ते, मी त्याला मिठी मारली, पाठ थोपडली त्याची ST चालली होती, आणि मग तो निघून गेला. कशातून काय होईल माहिती, आता ह्या मुलाकडनंच मला इतकी इन्स्पिरेशन मिळाली की नाही माझा चुकीचा फिल्म जाता का म्हणे, माझी चुकीची फिल्म जाता का म्हणे, कारण ह्या फिल्म जेव्हा जातात आपण जे बोलतो आपण जे प्रेझेंट करतो त्याच्यातनं कदाचित कोणाचं तरी आयुष्यावरती मोठा गंभीर परिणाम होतो. उदाहरणार्थ अरुण साधूंनी जर का शोधयात्रा लिहिलं नसतं आणि ते मला मिळालं नसतं तर मी घडलोच नसतो. ते तुमच्या क्रिएटिव्हिटीतली इंटेन्सिटी कुठे जाऊन रिफ्लेक्ट होईल आणि कुणाचं लाईफ बदलेल यू नेव्हर नो. त्यामुळे ते करताना खूप सिन्सिअरली केलं पाहिजे, त्याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे.
मला सांगा की श्रीमान श्रीमती सारखी हिंदी सिरियल तुम्ही केली आणि ती खूप आवडायची सगळ्यांना, अजूनही कधी कधी वाटतं की ते दिवस परत जगावे, परत जाऊन ती सिरियल बघावी. तर श्रीमान श्रीमती कसं घडलं, ही हिंदीमध्ये तुम्ही कसे आलात आणि इंडस्ट्रीमध्ये?
खरं माझं काही क्रेडिट नाही त्याच्यामध्ये, सगळं ते पाटोळ्यांचं आहे, अशोक पाटोळे ते लिहायचे. तर त्यांना अटॅक आला होता आणि काम करू शकत नव्हते अशी काही दिवसांची फेज होती. तर काय करणार असं परिस्थिती होती ना, तर कॉमेडीचा गंध काही नव्हता. तर मला याने राजन वाघदरे बरोबर मी ऑलरेडी घरोंदा नावाची सिरियल लिहित होतो. तो म्हटला, यार ट्राय कर ना, तुम्हारे बिरादरी का आदमी आहे, प्रॉब्लेम आहे असं तसं. तो म्हटलं ठीक आहे. मी गेलो राजा शिवाजी विद्यालय आणि बोखेला म्हटलं कागद दे रे पेन दे, बसलो लिहिलं वाचलं. मी मार्कंड बाईंकडे गेलो ते वाचलं, ते म्हटले तू कर हँडल, आणि तिथून ती सिरियल मग माझ्याकडे आली आणि मग मी ती मला ती प्रॅक्टिस होत गेली. मग त्याच्यानंतर मला तेरी भी चुप मिळाली सेम पॅटर्नवरची, म्हणजे सिटकॉम स्टाईलची. मग मेवालाल मिळाली, मग मी सिटकॉम पॅटर्नमध्ये खूप काम केलं आणि एक दिवस पट्टी घेऊन बंद करून टाकलं.
पण हे असं बंद का करून टाकलं अचानक?
म्हणजे 60-60 एपिसोड जायला लागले होते, माझ्याकडे त्यावेळेला कटिबंध गुजराती, मराठीमध्ये बंदिनी, हिंदीमध्ये वक्त की रफ्तार, हिंदीमध्ये फायडे थ्रिलर, हिंदीमध्ये सौदागर, हिंदीमध्ये सौदामिनी, आणि अशा एवढ्या सिरियल. एका सिरियलला आज डेली सोपला पाच पाच लेखक लिहितात. मी एकटा तीन डेली सोप, तीन रेग्युलर शोज हे लिहायचो आणि सट सट लिहित चालव, लिहित चालव, लिहित चाललो होतं. तर एकदा मला बर्नआउट, मला वाटलं संपणार आपण याच्यात, हे करायला नाही आलेलो आपण. हे मला आणि पैसेच पैसे मिळायचे सिरियलमध्ये, टीव्ही सिरियल. आजही टीव्ही सिरियलमध्ये खूप पैसे आहेत आणि ते पैशांचा मोह सुटला पाहिजे होता, नाहीतर मी फिल्म डिरेक्टर नाही होणार मला माहिती होतं. तर एक दिवस सकाळी मी शटर डाऊन जाऊन गौतम सरांना सांगितलं की मेरको नाही करणार, मेरको नाही लिखणार एखादा, आणि मग नाही म्हणजे नाही, नाहीच. माझा मुलगा संजीरीला भन्सालीकडे आहे, त्याने बाजीराव मस्तानीचे स्टिल्स केले, त्याचा तो करत असतो आणि तो आत्ता पद्मावतीला असिस्टंट कॅमेरामन आहे आणि ही इज डुईंग वेल, हॅपी आहे, वेढा आहे.
सो त्याच्या जन्माचा दिवस तुम्हाला आठवतंय का? तुम्ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये वृंदाताईंसोबत होतात का?
नाही, म्हणून आम्हाला दुसरं मूल तिने होऊ दिलं नाही, कारण मी 12 दिवसांनी त्याला पाहायला गेलो होतो. तर ती म्हणली बास तुझी योग्यता नाही की तुला दुसरं मूल व्हावं, त्यामुळे मला दुसरं मूल तिने होऊ दिलं नाही.
तुम्ही कुठे बिझी होता जेव्हा त्याचा जन्म झाला?
मी कोल्हापूरला शूट करत होतो. मी निघालो जेव्हा, तेव्हा मला तिच्या मामीचा फोन आला की तिला दवाखान्यात न्यावं लागतं, तिच्या पोटात दुखतंय वगैरे. म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही न्या असं म्हणालो. तर मोहन तोंडवळकर प्रोड्युसर होते, ते म्हणले वेडा झाला का तू? अरे तुझी बायको बाळण तोंडणार आहे, तू कुठे चालला? म्हटलं नाही नुकसान होईल, मला एपिसोड पोचवला पाहिजे. आणि शूटिंग लागलं होतं आणि DD वरती सिरियल चालू होती माझी, तिचे एपिसोड शूट करून एडिट करून त्याच्या जाहिराती पण मला मिळवायच्या होत्या जाऊन. एवढं सगळं करायचं होतं तर ते सोपं नव्हतं. आणि एपिसोड कसा बाउन्स करणार? तो टाईम लाईन वर आहे, तो करावाच लागणार आहे. इकडे माझ्या न येणार काही अडत नव्हतं, ते अडणार होतं. मग मी कोल्हापूरला गेलो, मला भीती वाटत होती म्हणून मी फोनच करत नव्हतो. तर नंदू पाटील कॅमेरामन होता, त्याने जाऊन फोन केला. तर हा सकाळी 10:00 झालेला होता आणि ह्याने फोन 3 वाजता केला. असं सगळं ते झालं. पण चिंतामणी
बिनो, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मुलांना अशी अपेक्षा असते की तुम्ही त्यांच्या गॅदरिंगला यावं, तुम्ही त्यांच्या फंक्शन्सला यावं. तुम्ही त्याच्या स्कूल डेज मध्ये ह्या गोष्टी अटेंड केल्यात का?
हो, एक तो खूप लहान होता आणि धावण्याची स्पर्धा होती, तर तो धावायला म्हणून असा उभा होता. तर त्याला मी म्हणालो की जोरात धावा, पहिला आला पाहिजे असं म्हणालो. नंतर मला असं वाटलं की मी त्याला काहीतरी चुकीचं शिकवतोय, धावण्याची मजा घेतली पाहिजे ना, जोरात काय धावा. मी त्याला म्हटलं अरे तू मजा घेऊन धाव, पहिला नाही आलास तरी चालेल. हा धावला, हा पुढे होता, सगळ्यात पुढे होता, तो स्पर्धा जिंकू शकत होता. तो मध्ये थांबला आणि त्याने मला विचारलं बाबा कसा धावू, तोवर बाकीची मुलं निघून गेली होती. घरी आल्यावर वृंदा म्हणली जर का परत त्याच्या शाळेकडे फिरकलास तर मी तुला सोडून देईन. त्याच्यानंतर आजपर्यंत मी त्याच्या शाळा कॉलेज तो कितवीत कुठे काय त्याचा ड्रेस बीस मी भानगडीत पडलो, मी गेलोच नाही, आजपर्यंत नाही गेलो परत.
तुमच्या आयुष्यातली लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तुम्ही कोणत्या क्षणाला म्हणाल?
अजून यायचंय तो क्षण, अजून मला खूप काम करायचंय, खूप पुढे. पण मी तुला एक किस्सा सांगतो छोटासा त्याच्यात, ते की माझ्याकडे सायकल लहानपणी घरात सायकल होती वडिलांची, तर त्या सायकलचं स्टँड लावून मी पॅन्डल हाताने फिरवायचो आणि चेनवर बोट ठेवायचो असं, की ते बोट त्या चेनमध्ये अडकल्यावर काय होतं असं मला बघायचं होतं. आणि एकदा ते बोट अडकलं तर ते अजून वाकडं आहे माझं बोट. तर ते एकदा वडील सायकल चालवत असताना मी पुढे बसलेलो, तर ह्या सायकलमध्ये जर मी पाय घातला पुढच्या चाकात तर काय होईल मला करून बघायचं होतं. आणि मी पाय घातला तर ती सायकल अशी डायरेक्ट उलटली आणि माझे वडील धडाम खाली वगैरे वगैरे. मला तर अशा खूप गोष्टी मला करून बघायच्या राहिल्यात अजूनही, त्या मला करायच्या आहेत. सो अशा लाईट कॅमेरा ऍक्शनची जी मुवमेंट आहे ना, ती मुवमेंट अजून यायची आहे.
ओके, आणि आजच्या ह्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही अशा कुठल्या गोष्टी पहिल्यांदाच बोललात जे आतापर्यंत कुठे नाही बोललात?
मी बऱ्याच गोष्टी बोललो अशा नव्याने. मला तुला खरं कॉम्प्लिमेंट का द्यायचं की तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या प्रवासात असता तेव्हा अधूनमधून असे इंटरव्ह्यू दिले पाहिजेत किंवा आपला बायोडाटा लिहून काढला पाहिजे की आपण कशातनं आलोय काय केलं, ते तुम्हाला खूप इन्स्पायर करून जातं. हे सगळं जे मी तुला तुझ्याशी आत्ता बोललो, माझा कॅथार्सिस झाला, मला असं निचरा झाल्यासारखं झालं, मला असं वाटलं मोकळा झालो मी. तर माझे जे अडकलेले प्रश्न होते ना, माझ्या गटारामध्ये कचरा तुंबतो ना, तो निघून जाणं जे आहे ना, ते तुझ्या ह्या इंटरव्ह्यूने होतं एवढं माझ्या लक्षात आलं.
थँक्यू सो मच. आणि मला नेहमी खूप मजा येते तुमच्याशी बोलायला आणि तुमचे प्रसंग ऐकायला.
खूप आनंद झालाय, खूप खूप समाधान याचं वाटतं की जेव्हा मी आमिन सायानीचं ते ऐकतो ना, त्याने त्या काळात इंटरव्ह्यूज ठेवलेत करून. माझ्याकडे आता कारवामध्ये पण त्याची सगळी लिस्ट आहे. तर त्याने हूज हूचे इंटरव्ह्यूज करून जपून ठेवले. आज ती माणसं जगात नाहीयेत. आज ही आपण मजे ते इंटरव्ह्यू केले, पण तू 50 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी याची व्हॅल्यू काढून बघ बरं. ज्या ज्या माणसाने आज टप्प्यावरती कामं केली आहे त्या लोकांचं हे जे काय जीवन जगल्याचं, जीवनाचं सार, असं संचिताचा सार आपण ज्याला म्हणतो, ते थोडंसं याच्यात उतरणार, याच्यामध्ये येणार. तर हे इंटरव्ह्यू जसं आमिन सायानीने करून ठेवलंय, आत्ताच्या काळातलं तुझ्याकडे साठवणूक राहील त्याची, आणि हे मधाचं पोळं पुढच्या पिढीला तू देणार आहेस. त्यामुळे मला हे खूप महत्वाचं काम वाटतंय. इट इज नॉट जस्ट अ शो, हे संकलन आहे. या काळाला तू तुझ्या रेकॉर्डिंग मध्ये बंद करून ठेवतेस. जेव्हा ही कुपी उघडेल तेव्हा ती खूप काही देऊन जाईल.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन. कट इट.